सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्र मैत्रिणी, आपण विचारपूर्वक ज्याचं नाव जय भारत जय जगत असं ठेवलं त्या व्याख्यानमालेच्या या आठव्या आणि सर्वार्थानी सर्वात महत्त्वाच्या विषयासाठी हा तुमच्या समोर उभं राहताना माझ्या मनामध्ये जे भाव आहेत त्याला नाव शुद्ध आणि तीव्र असा कृतज्ञता भाव आहे. मला शब्द वापरायचा आहे कृतज्ञता, त्याला मी शुद्ध आणि तीव्र असे शब्द वापरले विचारपूर्वक, कारण ती केवळ कशाच
सॅम्पल कंप्लीट रेडी टू कंटिन्यू.